बिलीला ओव्हल ऑफिसच्या स्टडी रूममध्ये चोरी चोरी भेटून आलेली लोलिटा लवली तिच्या मैत्रिणीलाच म्हणजे सोनिकेला आदल्या दिवशीच्या दुपारच्या प्रेमभरल्या गोड आठवणी खुलवून फुलवून सांगते.
इयररिंग हरवले ओवलच्या सोफा सेट.